चीनी मंडी .com पॉडकास्ट।
फिलिपीन्स मध्ये साखर उत्पादनाच्या आकड्यांमुळे गोंधळ। फिलिपीन्स मध्ये साखर उत्पादनाच्या आकड्यांमुळे मोठा गोंधळ सुरू आहे। साखर उद्योगाने अलीकडेच साखर नियामक प्रशासनाद्वारे साखर उत्पादनाच्या पूर्वानुमानावर प्रश्न उपस्थित केला। त्यांनी आरोप केला की नियामक प्रशासन गेल्या 4 वर्षांपासून उत्पादन अधिक असल्याचं सांगत आहेत आणि ते थांबवायला सांगितलं आहे। नियामक प्रशासनानं 2019-20 या हंगामासाठी 2.96 दशलक्ष मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवला आहे। हा हंगाम सप्टेंबरमध्ये सुरू झाला असून पुढील वर्षाच्या ऑगस्टमध्ये संपणार आहे। मल्टीसेक्टोरल ग्रुप ततक कलामय 2019-20 हंगामाच्या उत्पादन अनुमानांसाठी स्पष्टीकरणाची मागणी करत आहे। ततक कलामयचे प्रवक्ता रेमंड मॉन्टिनोला साखर नियामक प्रशासनाला झिडकारत म्हणाले, गेल्या 4 वर्षातील प्रशासनाच्या रेकॉर्डवरून असं समजतं की त्यांनी वर्तवलेले अंदाज वास्तवतेपासून दूर राहिले आहेत। हे गंभीर दखल घेण्यासारखं आहे, कारण उत्पादनाच्या अंदाजाचा बाजारावर परिणाम होत असतो। गेल्या वर्षी नियामक प्रशासनानं 2.225 दशलक्ष मेट्रिक टन उत्पादनाचा अंदाज लावला होता, जे 2.73 दशलक्ष मेट्रिक टनाच्या वास्तविक उत्पादनापेक्षा 1,52,000 मेट्रिक टन अधिक होतं। अलीकडेच देशात साखर मूल्यातील वाढीपासून वाचण्यासाठी साखर नियामक प्रशासनानं 2,50,000 मेट्रिक टन रिफाईंड साखर आयातीला अनुमती दिली होती। या गोष्टीवरही साखर उद्योगातील अनेकांनी टीका केली होती।